सुपर्स 93.5 फेरेड एफएम वर श्रुती आहे तुमच्या सोबत, आणि जसं मी म्हणाले माझ्या सोबत आहे सोनी मराठीवरील 800 खिडक्या 900 दार या सिरियल मधली सारा. सध्या सिरियस रिलेशनशिपचा विचार करते आहे आणि हिच्याची आपण गप्पा मारतो आहोत. सिरियस नाही हा, मस्त मजेशीर गप्पा. जसं मी म्हणाले 800 खिडक्या 900 दार ही लॉकडाऊन मधली पहिली सिरियल ठरली आहे जी एंटरटेन करते आहे आपल्याला. जुने एपिसोड बघण्याची आपल्याला गरज नाही. आणि अमृता,
शूटिंग घरूनच करावं लागतं आहेत, कॅमेरा पर्सन बदलले आहेत, मेकअप आर्टिस्ट बदलले आहेत. सो हा स्ट्रगल, हे जे म्हणतो ना आपण, स्ट्रगल इज रिअल. सो हा एक्सपिरियन्स सांग ना घरातनं शूटिंग करण्याचा.
नाही, खरंच म्हणजे स्ट्रगल हा रिअल आहे आणि तो खूप स्ट्रगल. म्हणजे कारण की एरवी फारच सोपं असतं सेटवर, असं मला जाणवायला लागलं की आपण मेकअप करतो, मेकअप दादा मेकअप करून देतात आणि शॉर्ट रेडी झाला की आपण जायचं, इस्त्री केलेले कपडे आपल्याला आणून देतात. सगळे डिपार्टमेंट आपापलं काम चोख पार पाडत असतात आणि ऍक्टर्सना शॉर्ट जाऊन देऊन यायचं असतं, एवढं त्यांच्या हातात असतं. पण आता सगळंच करावं लागतं, राईट फ्रॉम मेकअप, कॉस्ट्युम, ते मग फ्रेम लावणं, ती सेट करणं, लाईट बरोबर आहे की नाही हे बघणं, घरच्यांना शांत बसवणं, त्याच वेळेस शॉर्टच्या वेळेस, या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असतात. त्यामुळे सुरुवातीला तर जेव्हा ते अजून नवीन होतं तेव्हा फार दमछाक व्हायची, कारण की असं खूप मेंटली सुद्धा एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटायचं. पण आता कसं जसं करत गेलो तसं तसा अंदाज येत गेला आणि अख्ख्या टीमला म्हणजे तसं म्हणता येईल, कारण प्रत्येकासाठी हा एक्सपेरिमेंट फार नवीन. म्हणजे डिरेक्टर किंवा प्रोडक्शन मधली सुद्धा जी कुठली टीम असेल त्यांना सुद्धा ही गोष्ट नवीनच, ते कोऑर्डिनेट करणं फोनवरनं आणि या सगळ्या गोष्टी. पण मग आता सगळे मिळून जरा ते फिगर आउट करतोय की कसं जास्तीत जास्त चांगलं प्रोडक्ट कसं लोकांना देता येईल याचा.
वा क्या बात. आणि स्पेशली ह्या सिरियल साठी, सारा कॅरेक्टर साठी, जर इतर तुझे मित्र स्टार्स असतील किंवा फॅमिली, एनी वन, कसे फीडबॅक मिळतात तुला?
माझ्यासाठी सगळ्यात एक उत्तम आणि पटकन येणारा फीडबॅक असतो ना तो माझ्या आईच्या मैत्रिणींचा असतो. त्या पटापट लगेच आईला मेसेज रिसेज करतात, कारण की त्यांना आता माहिती झालेलं आहे की अमृता सिरियल मध्ये काम करते. मग त्यांचं लक्ष सुद्धा असतं की अमृताचा नेक्स्ट प्रोजेक्ट कुठला आहे, तर त्यांचे लगेच आईला रिप्लाय आले की छान वाटते सिरियल आणि मजा येते, हलकी फुलकी आहे. आणि असंच झालं होतं की टीव्हीवर सगळे रिपीट टेलिकास्ट सुरू होते, नवीन असंच काहीच नव्हतं. आणि मग त्या पॉइंटला जेव्हा मग ही सिरियल सुरू झाली तर त्यांच्यासाठी सुद्धा ती एक पर्वणी असल्यासारखंच होतं. आणि सगळे कॅरेक्टर्स, म्हणजे सोनी मराठीवरचा हास्यचित्र पण खूप फेमस आहे.
बरोबर.
आणि त्यातले सगळे परफॉर्मर्स ते आमच्या सिरियल मध्ये सुद्धा आहेत, त्यामुळे लोकांच्या अपेक्षा सुद्धा असतात आणि त्यांनी पाहिलेलं सुद्धा असतं त्यांचं काम आधी, त्यामुळे त्यांना खूप मजा येते बघायला. असं छान वाटतंय की एक टाइमपास आणि मजेशीर अशी कलाकृती त्यांना बघायला मिळते.
सोनी मराठीचा एक वेगळा व्ह्युअर ग्रुप आहे आणि स्पेशली अशा हसवणाऱ्या गोष्टी बघणं कधीही चांगलं. आणि लॉकडाऊन मध्ये तर तुम्ही ते काम अगदी चोखपणे पार पाडलात, या सिरियलने असेल किंवा सोनी मराठीने असेल,
त्यामुळे सोनी मराठी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणखी गप्पा होतील अमृता सोबत, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा श्रुती सोबतच 93.5 फॅरेड एफएम. बजाते रहो.